आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुदुच्चेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेक्सचा निर्णय। आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत। दरम्यान पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत। या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल। फाल्टा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे। पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं। जमैका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले। जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं। पुढील 2 दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। देशातले विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोग, सरकारी संस्था, ईव्हीएम आणि माध्यमांवर दोषारोप करतात। आता ते न्यायव्यवस्थेलाही लक्ष करत असल्याची टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे। विरोधी पक्ष लोकशाहीच्या गाभ्यावरच हल्ला करत असल्याचं रिजिजू समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले। यावेळी त्यांनी आधीच्या सरकारांवर टीका केली। एमटी सर्वशक्ती या एलपीजी वाहून नेणाऱ्या भारतीय जहाजानं आज होर्मुझची समुद्रधुनी ओलांडली। या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे। विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल। सर्व भारतीय जहाज आणि खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे। नवी दिल्लीत आज सकाळी विवेकविहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं, मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली आहे। दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंग संधू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे। मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे। बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता। वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते. त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सरकारच्या विकसित भारत मोहिमेसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचं चौधरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. तसंच बिहारमध्ये रेल्वे पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासंदर्भात वैष्णव यांच्याशी चर्चा केली असंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिवस. दरवर्षी 3 मे रोजी माध्यम स्वातंत्र्य दिवस जगभरात साजरा केला जातो. नव्या निडर जगातले वार्तांकन, कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांवरील प्रभाव असा यंदाच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाचा विषय आहे. या दिवसाच्या निमित्तानं माध्यम स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते. तसंच या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बलिदानाची देखील आठवण केली जाते. हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि माहिती मिळवण्याच्या अधिकाराचं महत्व विशद करतो. सध्याच्या युगात भविष्याच्या दृष्टीनं माहितीची परिसंस्था बळकट करताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवाधिकार आणि पत्रकारिता या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची वचनबद्धता दृढ करण्याच्या दृष्टीनं या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नरसापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर मारले गेल्याचं मालीमधल्या सरकारी वृत्तसंस्थेनं कळवलं आहे. हे हल्लेखोर सीमा भागातून मालीमध्ये शिरले होते आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता असं मालीच्या सुरक्षा दलांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात शस्त्रास्त्रांनी भरलेले ट्रक आणि 60 दुचाक्या नष्ट करण्यात आल्या आहेत. 25 एप्रिलला या दहशतवादी गटानं मालीमध्ये हल्ला केला. या मालीचे संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. भारतानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच कामारा यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. देशात विविध ठिकाणी कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं येत्या 48 तासांसाठी कालबैसाखी वादळाबाबत इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेशात काल राजधानी भोपाळसह 20 हून अधिक जिल्ह्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहिले. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला इथं आज सकाळी ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. राजस्थानमध्ये राजधानी जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळ धुळीचे वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.